निर्गम अध्याय 17. सर्व इस्रायल लोकांचा समुदाय सीनच्या रानातून एकत्र प्रवास करीत गेला. परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठीक ठिकाणाहून प्रवास करत रफिदीम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला. तेथे त्यांना प्यावयास पाणी मिळेना. तेव्हा इस्रायल लोक मोशे विरुद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, आम्हाला प्यावयास पाणी दे. मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही मत्स्य का भांडता? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहत आहात? परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते, म्हणून ते मोशेकडे कुरकूर करीतच राहिले. ते म्हणाले, तू आम्हाला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुले गुरेढोरे यांना पाण्या वाचून मारण्यासाठी तेथून आम्हाला तू येथे आणलेस काय? तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, मी या लोकास काय करू? ते तर मला दगडमार करावयास उठले आहेत. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडील माणसे तुझबरोबर घे. नील नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती हाती घेऊन लोकांच्या पुढे चाल. पहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन. त्या खडकावर ती काठी आपट, त्यातून पाणी निघेल, म्हणजे ते हे लोक पितील. मोशेने हे सर्व इस्रायलांच्या वडिलांसमोर केले. मोशेने त्या ठिकाणचे नाव मस्सा व मरीबा ठेवले, कारण या ठिकाणी इस्रायल लोकांनी तेथे कलह केला आणि परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली. रफिदीम येथे अमालेकी लोक इस्रायल लोकांवर चालून आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढाई केली. तेव्हा मोशे यहोशवाला म्हणाला, काही लोकास निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेक्यांशी लढाई कर. देवाने मला दिलेली काठी हातात घेऊन मी डोंगराच्या माथ्यावर उभा राहीन. यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरुद्ध लढावयास गेला. त्यावेळी मोशे अहरोन व हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले. जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्रायलाची सरशी होई, परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा अमालेकी लोकांची सरशी होई. काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. तेव्हा त्यांनी एक झोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर स्थिर धरून ठेवले. तेव्हा यहोशवाने या लढाईत तलवारीच्या धारेने अमालेकी लोकांचा पराभव केला. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, लढाईविषयीच्या या सर्व गोष्टी एका ग्रंथात लिहून ठेव आणि यहोशवाला सांग, कारण मी अमालेकी लोकास पृथ्वी तलावरून नक्की पूर्णपणे नष्ट करीन. मग मोशेने तेथे एक वेदी बांधून तिला परमेश्वर माझा झेंडा असे नाव दिले आणि तो म्हणाला, परमेश्वराच्या सिंहासनावर अमालेकी लोकांनी हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकांशी पिढ्यानपिढ्या युद्ध होईल.